दुकानात। अरे शकून सांग, अरे कोण पैसा देईल का ते बोल, अरे पाऊस पडेल काय।
छोट्या मित्रांनो, आवडलं ना गाणं?
हो,
ही जिंगल टून्स म्हणजे अशीच छान छान किणकिण गाणी तुम्हाला समजणाऱ्या मराठी भाषेतली, काही ओळखीची काही नवी, या गाण्यांमध्ये गोष्टी सुद्धा आहेत। गोष्ट गाणं, गाणं गोष्ट, गोष्टीतल्या पात्रांची मजेशीर चित्र, मोठी धम्माल आहे।
ताई लवकर लवकर दुसरं गाणं लाव ना, कुठली गोष्ट आहे?
भांडायची। भांडायला आवडतं ना तुला?
हो, पण मी फक्त खाऊसाठीच भांडते।
हेच तर चुकतं, आपण भांडतो आणि तिसऱ्याचाच फायदा होतो।
तो कसा काय?
हे दुसरं गाणं ऐक म्हणजे कळेल।
हां,